आकाशवाणी वेदांगी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या 8व्या संमेलनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संबोधित करणार. इंडिया मेरीटाईम वीक परिषदेमध्ये जागतिक उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधान उद्या संवाद साधणार. महाराष्ट्रासह 4 राज्यातील डाळी आणि तेलबियांच्या 15,000 योजनेला केंद्राची मंजुरी. बिहारसह देशभरात छठ पूजेचा उत्साह. आणि मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या 8व्या संमेलनाला अर्थात आयएसएला संबोधित करणार आहेत. तसंच या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी संबोधित करतील. पुढील 4 दिवस या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून जागतिक स्तरावरील 124 देशातील विविध विभागांचे प्रतिनिधी आणि 40 अधिक देशांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. सौर ऊर्जा क्षेत्रात जागतिक समुदायातील सहकार्य वाढवण्यासाठी तसंच उज्ज्वल आणि शाश्वत भविष्यासाठी सौर ऊर्जेच्या वापराला गती देण्यासाठी तसंच सर्वांना परवडणाऱ्या दरात सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. मुंबईमध्ये सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संबोधित करणार आहेत. यावर्षीच्या इंडिया मेरीटाईम परिषदेत जागतिक स्तरावरील नील अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते उपस्थितांशी संवाद साधतील. सागरी अमृतकाल व्हिजन 2047 या पंतप्रधानांच्या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशानं महत्वाकांक्षी भविष्याभिमुख सागरी परिवर्तनासाठीची वचनबद्धता दर्शवणारा हा उपक्रम आहे. यामध्ये जलवाहतूक, बंदरे, जहाज बांधणी, क्रूज पर्यटन आणि नील अर्थव्यवस्थेतील आघाडीच्या भागधारकांना एकत्रित आणण्यासाठीचं हे व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात 85 अधिक देशांचा सहभाग असेल, ज्यामध्ये 1,00,000 अधिक प्रतिनिधी आणि 350 अधिक आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी होणार आहेत. मुंबई हे भारताच्या सागरी क्षेत्रातील महत्वाचं स्थान असून इंडिया मेरीटाईम वीक 2025 च्या निमित्तानं भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. शहा यांच्या हस्ते काल मुंबईत भारत सागरी सप्ताह या परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार अनेक धोरणात्मक निर्णय घेत आहे असं सांगून शहा यांनी जगभरातील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. इंडिया मेरीटाईम वीक हा भारताच्या सागरी प्रवासातला एक महत्वाचा टप्पा असल्याचं केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं. तसंच धोरणात्मक सुधारणा, डिजिटलायझेशन आणि क्षमता विस्ताराद्वारे 2047 जागतिक व्यापारातला आपला वाटा तिप्पट करण्याचं भारताच्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार त्यांनी केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. वाढवण बंदरामुळे भविष्यात महाराष्ट्राबरोबरच भारत सागरी शक्तीच्या रुपात उदयास येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले. या 5 दिवसांच्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या बंदर विभागानं सागरी व्यापार क्षेत्रात 56,000 कोटी रुपयांचे 15 सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. ऊर्जेवर चालणाऱ्या जहाजांची बांधणी, जलवाहतूक इत्यादी क्षेत्रातल्या सामंजस्य करारांचा समावेश असल्याचं ते म्हणाले. दरम्यान मुंबईत माझगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या 2 नौकांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते काल झालं. या नौकांची चावी आणि नोंदणी प्रमाणपत्रही यावेळी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. केंद्र सरकारनं 2025-26 खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र, तेलंगण, ओडिशा आणि मध्य प्रदेश या 4 राज्यातील डाळी आणि तेलबियांच्या 15,000 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या खरेदी योजनेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील सोयाबीनची 18,50,700 मेट्रिक टन, उडदाची 3,25,680 मेट्रिक टन आणि मुगाची 33,000 मेट्रिक टन खरेदी केली जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल ही घोषणा केली. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान म्हणजेच पीएम आशा अंतर्गत या योजनेला मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात चौहान यांनी काल राज्यांच्या कृषी मंत्र्यांबरोबर दूरस्थ माध्यमातून बैठक घेतली. देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित ठेवण्याला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं शिवराजसिंह चौहान यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना विकसित भारत प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. देशातील तरुणांना राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी विकसित भारत युवा नेतृत्व संवाद ही एक उत्तम संधी आहे, तरुणांचे विचार आणि त्यांच्या भूमिकेतून विकसित भारताच्या उभारणीचा मार्ग प्रशस्त होईल असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी ही माहिती दिली आहे. डॉ जयशंकर यांनी जपान, मलेशिया, ब्राझील आणि ब्रुनेई या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचीही भेट घेतली आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका आहे आणि अशा प्रवृत्तींना मुळापासून नष्ट करणं आवश्यक आहे असा पुनरुच्चार जयशंकर यांनी काल केला. मलेशियातील क्वालालंपूर इथं 20व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. रशिया आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूज क्षेपणास्त्र चाचणीची केलेली घोषणा योग्य नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशियानं त्यांच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या बुरेवेस्टनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचं पुतीन यांनी सांगितलं. जगातल्या इतर कोणत्याही देशाकडे नसलेली ही यंत्रणा लष्करी सेवेत आणण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा तयार करण्याची तयारी करण्याचे आदेश त्यांनी लष्कराला दिले. सूर्यदेवतेची आराधना करण्याचा श्रद्धेचा सण म्हणून ओळखला जाणारा छठ पूजेचा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जात आहे. बिहारमध्ये गंगा, गंडक, कोसी, महानंदा आणि बागमती यासारख्या नद्यांच्या काठावर तसंच देशभरातील विविध जलाशयातील छठ घाटांवर सूर्यदेवाची प्रार्थना करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आज अनेक भाविकांनी उगवत्या सूर्याला अर्ध्य देऊन छठ महापर्व साजरं केलं. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाचं आज तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ली, पूर्व गोदावरी, कोनासीमा, काकीनाडा, कृष्णा, नेल्लोर आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. ताशी 90 ते 110 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. तसंच किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत आणि अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक रेल्वे आणि विमानसेवा रद्द करण्यात आल्या असून मच्छीमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी काल परिस्थितीचा आढावा घेतला. 35,000 अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि विशेष पथकं बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. आज रात्री मोंथा वादळ आंध्र प्रदेशला धडकण्याची शक्यता आहे. तसंच यानम लगतच्या दक्षिण ओडिशाचा किनारी भाग आणि छत्तीसगडला उद्यापर्यंत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि केंद्रीय मदतीचं आश्वासन दिलं. नायडू यांनी सज्जतेचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. दक्षिण मध्य पूर्व किनारी रेल्वे आणि विविध विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या 8व्या संमेलनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संबोधित करणार. इंडिया मेरीटाईम वीक परिषदेमध्ये जागतिक उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधान उद्या संवाद साधणार. महाराष्ट्रासह 4 राज्यातील डाळी आणि तेलबियांच्या 15,000 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या खरेदी योजनेला केंद्राची मंजुरी. बिहारसह देशभरात छठ पूजेचा उत्साह. आणि मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात अतिदक्षतेचा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.